आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या समस्यांबाबतच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G7 देशांच्या शिखर परिषदेत आवाहन. मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा. कुवेतमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचं पार्थिव हवाई दलाच्या विशेष विमानातून भारतात. दक्षिण आफ्रिकेत सिरिल रामाफोसा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड. आणि 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसनशील देशांबाबतच्या विशेषतः आफ्रिकेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं काल आवाहन केलं. इटलीतील अपुलिया इथं G7 देशांच्या शिखर परिषदेत एका सत्रामध्ये ते बोलत होते. भारत G20 संघटनेचा अध्यक्ष असताना आफ्रिका संघाचा G20 मध्ये कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश होणं हा भारताचा गौरव आहे असं ते म्हणाले. भारत ऊर्जेची उपलब्धता, आवश्यकता, खर्चाची क्षमता यांच्यानुसार ऊर्जेच्या वापरात करत असलेल्या बदलांबाबत पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. भारत 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा के नाम या मोहिमेत सर्व देशांनी सामील व्हावं आणि या मोहिमेला चळवळीचं स्वरूप द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. AI फॉर ऑल या योजनेबाबत सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान सर्वांच्या कल्याणासाठी आणि प्रगती साधण्यासाठी असायला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी भारत आंतरराष्ट्रीय भागीदारीला प्रोत्साहन देत आहे असंही त्यांनी सांगितलं. मानवी इतिहासातल्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेद्वारे पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर या परिषदेला उपस्थित राहणं ही गोष्ट समाधानाची आहे असं प्रतिपादनही त्यांनी केलं. कोणतंही तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी मानव केंद्री दृष्टिकोन असला पाहिजे असं मत व्यक्त करून मोदी यांनी सांगितलं की भारतात सार्वजनिक सेवांच्या पुरवठ्यासाठी भारतानं डिजिटल तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापर केला आहे. पाश्चिमात्य देश इतरांविरुद्ध काम करत असल्याचा प्रचार इटली कधीही स्वीकारला नाही असं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं. सगळ्या देशांनी इतर देशांना आदरासह सहकार्य केलं आणि बरोबर काम केलं तरच जागतिक आव्हानांवर आपण मात करू शकू असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी काल दुपारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. संरक्षण, आण्विक, अवकाश, शिक्षण, हवामानविषयक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, संस्कृती या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत त्यांनी चर्चा केली. मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी धोरणात्मक संरक्षण भागीदारी वाढवण्यावर त्यांचं एकमत झालं. फ्रान्समध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान तसंच इतर उदयोन्मुख तंत्रज्ञांमधील भागीदारी वाढवण्याबाबत दोन्ही नेत्यांचं यावेळी एकमत झालं. पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ब्रिटन यांच्यातली धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ देण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या एका संदेशात म्हटलं आहे. उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि व्यापार या क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याला संधी असल्याचं मत व्यक्त केलं. संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर उभय नेत्यांनी चर्चा केली. मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबरही बैठक घेतली. युक्रेनमधल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय संबंधांचा त्यांनी आढावा घेतला. संवाद आणि राजनैतिक संवाद यांच्या माध्यमातूनच संघर्षामधून शांततामय मार्ग काढण्याला भारत प्रोत्साहन देत राहील असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचीही मोदी यांनी भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान ही परिषद संपवून नवी दिल्लीत पोहोचले आहेत. भावी पिढीसाठी चांगलं जग तयार करण्यासाठी परिषदेत चांगली चर्चा झाली असं मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कुवेतमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचं पार्थिव काल हवाई दलाच्या विशेष विमानानं भारतात आणण्यात आलं. हे विमान पहिल्यांदा कोचीमध्ये आणि नंतर नवी दिल्लीमध्ये उतरण्यात आलं. कुवेतमध्ये आग लागलेल्या इमारतीत 176 भारतीय कामगार राहत होते. त्यातल्या 45 कामगारांचा मृत्यू झाला असून 33 जण भाजल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींना योग्य मदत मिळण्यासाठी आणि त्यांना परत भारतात आणण्यासाठी कुवेत सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत सिरिल रामाफोसा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि विरोधी पक्ष यांच्यातल्या सामंजस्य करारानंतर रामाफोसा यांची निवड झाली. दक्षिण आफ्रिकेत युती सरकार येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 400 सदस्यांच्या सभागृहात रामाफोसा यांना 283 तर डाव्या आर्थिक स्वातंत्र्य सैनिकांचे नेते ज्युलियस मालेमा यांना 44 मतं मिळाली. सौदी अरेबियात आजपासून 5 दिवसांच्या हज यात्रेला सुरुवात झाली. यानिमित्त सौदी अरेबियातल्या मीना शहरात जगभरातले सुमारे 20 लाख भाविक एकत्र आले आहेत. पहाटेचा नमाज अदा केल्यानंतर आज हजच्या मुख्य विधीसाठी ते अराफतकडे जायला निघणार आहेत. तिथे प्रार्थना करून देवाची क्षमा मागण्यात येते. या भाविकांमध्ये 2.5 लाख भारतीयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भारतीय भाविकांमध्ये 5,000 महिलांचाही समावेश असून त्या कोणत्याही पुरुष सोबतीशिवाय यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत. यावर्षी उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा हस्तांतरित केल्यास त्या संस्थांना पूर्ण शुल्क परत द्यावं लागणार आहे. विद्यापीठ अनुदान मंडळ म्हणजेच युजीसीनं 2024-25 या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. त्यात पूर्ण परताव्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. प्रवेश रद्द केल्यास किंवा ते मागे घेतल्यास शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर युजीसीनं हे धोरण जाहीर केलं आहे. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात सुरुवात होत आहे. महोत्सवातले चित्रपट यंदा पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार आहेत. मीक हा दक्षिण आशियातला लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपटांसाठीचा सर्वात जुना आणि मोठा चित्रपट महोत्सव आहे. मीक अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे देशातल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केलं. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. यंदाच्या मीकमध्ये 59 देशातील 61 भाषांमधील 314 चित्रपट तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत 25 आणि राष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत 77 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 60 देश त्यांच्या चित्रपटांद्वारे आणि इतर प्रकारच्या कार्यक्रमातून महोत्सवात सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय टेनिसपटू सुमित नागलनं इटलीतल्या पेरुगिया इथं सुरु असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सुमितनं पोलंडच्या मॅक्स कान्सिकोस्वीचा 6-4-7-5 असा पराभव केला. 6व्या मानांकित सुमित नागलनं उत्कृष्ट खेळी करत 10 दिवसात सलग 8वा सामना जिंकला आहे. आयसीसी पुरुष टी20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत लॉडर हिलरमध्ये झालेल्या कालच्या सामन्याच्या वेळी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला महत्वाचा सामना रद्द झाला. त्यामुळे अमेरिका संघानं आपल्या कारकिर्दीच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारतानंतर अ गटातून पुढच्या फेरीत प्रवेश करणारा अमेरिका हा दुसरा संघ ठरला आहे. पूर्वविजेता पाकिस्तान संघ आणि आयर्लंड हे सुपर 8 स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आज भारताचा शेवटचा गट सामना कॅनडाशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या समस्यांबाबतच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G7 देशांच्या शिखर परिषदेत आवाहन. मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा. कुवेतमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचं पार्थिव हवाई दलाच्या विशेष विमानातून भारतात. दक्षिण आफ्रिकेत सिरिल रामाफोसा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड. आणि 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.